ज्ञानेश्वरांपासून अनेक संतांनी महाराष्ट्रात भगवत धर्माची पताका फडकवत ठेवली. संतांच्या कार्यामुळेच भगवत धर्माची पताका फडकत राहिली आणि वारकरी पंथ या महाराष्ट्रात रुजला आणि फोफावला. संतांची ही कामगिरी महान आहे.
आध्यात्मा
दंगला देव विठेवरी उभा